सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुमित कुलकर्णी बोलतोय.
कुलकर्णी साहेब काय करता तुम्ही?
मी मार्केटिंग मॅनेजर आहे एका स्पॅनिश फर्म मध्ये.
परफेक्ट माणूस भेटलास मला. आपण व्हॉट्सअप वरनं जो काही नारा लोकांनी काही दिलाय की चीनी वस्तू वापरायच्या नाहीत, तर म्हणजे चायना बरोबर आपलं जे काही चाललंय ते पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर, आणि दुसरं म्हणजे आता दिवाळीत आपण खूप पैसे खर्च करतो तर तो सगळा भारतीय मालावर खर्च व्हावा असं म्हणणं, त्याच्यावर तुझं काय म्हणणं?
आपल्याकडे स्वदेशी अल्टरनेट्स अवेलेबल आहेत का? जर का आपण चायनीज सगळं सोडून द्यायचं असं म्हणायचं म्हटल्यावर आपल्याला मोबाईल तर सगळ्यांना दान करून द्यावा लागेल.
तुझी कंपनी काय प्रोडक्ट बनवते?
बेसिकली ती कंपनी रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चर करते बार्स आणि ट्यूब्सच्या फॉर्म मध्ये, जे इंडस्ट्रियल कॉम्पोनंट बनवण्यासाठी
कशाचे
ऑटोमोटिव्ह मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, बिअरिंग्स मध्ये. हा पण एक एक्झाम्पल आहे की आपल्या देशात या मटेरियलचं जे आम्ही इम्पोर्ट करतो त्याचे अल्टरनेट अवेलेबलच नाही आहेत.
म्हणजे तूच आहेस तो देशद्रोही. तुझा घरचा पत्ता दे, व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करतो सगळ्यांना.
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.
Morning number 1 presented by DSK Toyota, redefining your motoring lifestyle. Visit us for sales and service at Bavdan, Model Colony and Hadapsar.
And Leisure Town, a 22-acre township behind Amanora by Sai Proviso. Leisure Town, project approved by SBI.